आपल्या मांडळ जगाने कसं म्हणते ते तुम्हाला येते मृत्यू म्हणा ना तुम्ही तिघी आपण मांडळ देऊ गाडी आल्यावर गाणं म्हणतो का गती गाणं म्हणतो
लगीन
ते सकवायचं
दम लागतो काय आपल्याला काय दळून द्यायचे काय त्याला गाणं
यायची कोणी तू पाहिला राम कोणी तू
याला आज वडायच नाही लागणार
हा
बाई असं बसून मग मी नाही म्हणलं का असं किंवा सगळं चांगलं बसून म्हणजे